चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखान्यानं बनवला कोरोना नियंत्रण कक्ष। कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी देशभरात सुरू असलेल्या अभियानात लक्सर साखर कारखान्यानं सहभाग घेतला आहे। कारखान्यानं कोरोना नियंत्रण कक्षाची निर्मिती केली आहे। कारखान्याचे मुख्य संचालक अजय कुमार खंडेलवाल यांनी अतिरिक्त मुख्य संचालक पंकज सक्सेना, लोकेश कुमार, सुखविंदर सिंह, रंजन भट्टाचार्य, मांगेराम आणि योगेश कुमार यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन करण्यात आलं। जर एखादा कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खोकला, सर्दी किंवा ताप अशी तक्रार असेल तर ते या नियंत्रण कक्षाला सूचना देऊ शकतात। सूचना मिळाल्यानंतर लगेचच त्यांची तपासणी केली जाईल। तसंच नियंत्रण कक्षात फोन करून कोरोनाचं लक्षण आणि बचावाच्या प्रकारांची माहिती देखील दिली जाऊ शकते।